नाही कुणाला जमलं त्याचं कार्य केलेलं आहे, स्वप्न या जनतेचं साकार झालेलं आहे। पाहून साऱ्यांचा आज ध्यानात आलेलं आहे। नील श्रीलंके हे नाव भारताबाहेर गेलेलं आहे।
माणूस हल्ला साधा साधा, निले श्रीलंके दादा।